योहानानं लिहिलेलं शुभवर्तमान अध्याय एक। प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता, आणि शब्द देव होता। तोच प्रारंभी देवासह होता, त्याच्याद्वारे सर्व झाले, आणि झाले असे काहीच त्याच वाचून झाले नाही। त्याच्या ठाई जीवन होते, व ते जीवन मनुष्यांचा प्रकाश होते। तो प्रकाश अंधारात प्रकाशतो, तरी अंधाराने त्याचे ग्रहण केले नाही। देवाने पाठविलेला एक मनुष्य प्रगट झाला, त्याचे नाव योहान। तो साक्षी करिता म्हणजे त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरिता आला, यासाठी की त्याच्याद्वारे सर्वांनी विश्वास धरावा। तो हा प्रकाश नव्हता, तर त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरिता आलेला होता। जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करीतो, तो जगात येणार होता। तो जगात होता व जग त्याच्याद्वारे झाले, तरी जगाने त्याला ओळखिले नाही। तो स्वकीयांकडे आला, तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही। जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यास, म्हणजे त्याच्या नामावर विश्वास ठेवणाऱ्यास, त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला। त्यांचा जन्म रक्त अगर देहाची इच्छा अगर मनुष्याची इच्छा यापासून झाला नाही, तर देवापासून झाला। शब्द देही झाला, आणि कृपा व सत्य आणि परिपूर्ण असून त्याने आम्हामध्ये वस्ती केली। आम्ही त्याचे गौरव पाहिले, ते गौरव पित्यापासून आलेल्या एकुलता एकाचे असावे असे होते। त्याविषयी योहान साक्ष देतो आणि उच्च स्वराने म्हणतो,
जो माझ्या मागून येतो तो माझ्या पुढे झाला आहे, कारण तो माझ्या पूर्वी होता। असे ज्या विषयी मी सांगितले तो हाच आहे।
मी सांगितले तो हाच आहे, त्याच्या पूर्णतेतून आपणा सर्वास मिळाले। कृपेवर कृपा मिळाली, नियमशास्त्र मोशाच्या द्वारे दिले होते। कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताच्या द्वारे आली। देवाला कोणी कधी पाहिले नाही, जो एकुलता एक पुत्र पित्याच्या उराशी असतो त्याने त्याला प्रकट केले। पुढे जेव्हा यहुद्यांनी यरुशलेमाहून याजक व लेवी यांना योहानाला विचारायस पाठविले,
तू कोण आहेस,
तेव्हाची त्याची साक्ष हीच आहे।
त्याने पत्करिले, नाकारिले नाही, मी ख्रिस्त नाही असे पत्करिले,
मी ख्रिस्त नाही।
तेव्हा त्यांनी त्याला विचारिले,
तर काय तू एलिया आहेस काय?
तो म्हणाला,
मी नाही।
तू तो संदेष्टा आहेस काय?
असे उत्तर दिले,
नाही।
यावरून ते त्याला म्हणाले,
ज्यांनी आम्हास पाठविले त्यास आम्ही उत्तर द्यावे म्हणून तू कोण आहेस हे सांग, तू आपला विषय काय म्हणतोस?
तो म्हणाला, यशा संदेष्टाने सांगितल्याप्रमाणे,
परमेश्वराचा मार्ग नीट करा, असे अरण्यात ओरडणाऱ्याची वाणी मी आहे।
या इस्मांना परुषांनी पाठवले होते। त्यांनी त्याला विचारिले,
तू ख्रिस्त नाहीस, एलिया नाहीस, व तो संदेष्टाही नाहीस, तर बाप्तिस्मा का करीतोस?
योहानाने त्यास उत्तर दिले,
मी पाण्याने बाप्तिस्मा करीतो, ज्याला तुम्ही ओळखत नाही असा एक तुमामध्ये उभा आहे, तो माझ्या मागून येणार आहे, त्याच्या वाहनेचे बंद सोडावयास मी योग्य नाही।
या गोष्टी यार्दनेच्या पलीकडे बेथानीत योहान बाप्तिस्मा देत होता तेथे झाल्या। दुसऱ्या दिवशी त्याने येशूला आपणाकडे येताना पाहून म्हटले,
हा पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा, ज्याविषयी मी सांगितले की जो माझ्या पुढे झाला आहे, कारण तो माझ्या पूर्वी होता, असा पुरुष माझ्या मागून येत आहे, तो हाच आहे। मी त्याला ओळखीत नव्हतो, तरी त्याने इस्रायलास प्रगट व्हावे म्हणून मी येऊन पाण्याने बाप्तिस्मा करीतो।
योहानाने अशी साक्ष दिली की
मी आत्म्याला कबूतरासारखे आकाशातून उतरता पाहिले आहे आणि तो त्याचवर राहिला. मी त्याला ओळखित नव्हतो, तरी ज्याने मला पाण्याने बाप्तिस्मा करवायास पाठविले त्याने मला सांगितले होते की ज्या कोणावर आत्मा उतरताना व राहताना पाशील तोच पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा करणारा आहे. मी पाहिले आहे व साक्ष दिली आहे की हा देवाचा पुत्र आहे.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या शिष्यातील दोघांसह योहान पुन्हा उभा असता येशूला चालताना न्याहळून पाहून म्हणाला,
हा पहा देवाचा कोकरा.
ते दोघे शिष्य त्याचे हे म्हणणे ऐकून येशूच्या मागे गेले. तेव्हा येशूने वळून त्यास आपल्या मागे येताना पाहून म्हटले,
काय शोधिता?
ते म्हणाले,
रब्बी,
म्हणजे गुरुजी.
आपण कोठे राहता?
त्याने त्यास म्हटले,
या म्हणजे पहाल.
मग त्यांनी येऊन तो कोठे राहतो ते पाहिले. त्या दिवशी ते त्याच्या येथे राहिले. तेव्हा सुमारे 10वा तास होता. जे दोघे जण योहानाचे म्हणणे ऐकून त्याच्या मागे गेले त्यात शिमोन पेत्राचा भाऊ आंद्रिया हा एक होता. त्याला त्याचा स्वतःचा भाऊ शिमोन पहिल्याने भेटला. तेव्हा तो त्याला म्हणाला,
मसीहा आम्हा सापडला,
म्हणजे ख्रिस्त. त्याने त्याला येशूकडे आणले. येशूने त्याचकडे पाहून म्हटले,
तू योहानाचा पुत्र शिमोन आहेस, तुला केफा म्हणजे पेत्र म्हणतील,
म्हणजे पेत्र. दुसऱ्या दिवशी त्याने गालिला जाण्याचा बेत केला. तेव्हा फिलिप्प त्याला भेटला. येशूने त्याला म्हटले,
माझ्या मागे ये.
फिलिप्प तर आंद्रिया व पेत्र यांचे नगर बेतसैदा इथला होता. फिलिपाला नथनेल भेटल्यावर तो त्याला म्हणाला,
ज्याविषयी मोशाने नियमशास्त्रात लिहिले व संदेष्टाने लिहिले तो म्हणजे योसेफाचा पुत्र येशू नासरेतकर आम्हा सापडला आहे.
नथनेलाने त्याला म्हटले,
नासरेतातून काही उत्तम निघेल काय?
फिलिप्प त्याला म्हणाला,
येऊन पहा.
येशूने नथनेलाला आपल्याकडे येताना पाहून त्याविषयी म्हटले,
पहा हा खरा खुरा इस्रायली आहे, यात कपट नाही.
नथनेल त्याला म्हणाला,
आपणाला माझी ओळख कोठली?
येशूने त्याला उत्तर दिले,
तुला फिलिप्पाने बोलावण्यापूर्वी तू अंजिराच्या झाडाखाली होतास तेव्हा मी तुला पाहिले.
नथनेलाने त्याला म्हटले,
गुरुजी आपण देवाचे पुत्र आहात, आपण इस्रायलाचे राजे आहात.
येशूने त्याला म्हटले,
मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिले असे तुला सांगितले म्हणून तू विश्वास धरतोस काय? याहून मोठ्या गोष्टी पाहशील.
आणखी तो त्याला म्हणाला,
मी तुम्हास खचित खचित सांगतो, आकाश उघडलेले आणि देवदूतास चढताना व मनुष्याच्या पुत्रावर उतरताना तुम्ही पाहाल.